संध्याकाळी कामाची सुट्टी झाली, मला प्यायची धुंदी आली, त्यात भेटला एक मैत्र ज्वाली, दोघांनी तीन बाटल्या केल्या खाली, डोकं धुंद झालं, डोळ्यावर चढली लाली, मग लांबची स्वारी झुकत झुकत निघाली, अग काय सांगू पुढची भानगड भानगड, अग दार उघड अग दार उघड अग दार उघड अग दार अग दार उघड सखे दार उघड अग दार उघड अग दार
कंकणाला अरसा कशाला
अन उद्या पासून बघा ह्या आनंदाला, आता नको तुझी बडबड अग बडबड, दारू घडतक दारू घडा दारू घडा अग दारू घडा दारू घडा दारू घडा।